नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत. सिडको चौकात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं तसंच हैदराबाद मुक्तीसंग्रामचे नेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या क्रांतीचौक परिसरातल्या अर्धपुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. कमल तलावाच्या पुनर्जीवन प्रकल्पाचं लोकार्पणही ते करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सातारा परिसरातील श्रीयश आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालय तसंच संशोधन केंद्राच्या नव्या इमारतीचं उद्घाटनही केलं जाणार आहे. या कार्यक्रमांच्या वेळेत या रस्त्यांवरची वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या भाजप कार्यालयाचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे. नवं शैक्षणिक धोरण व्यावहारिक असून यात संशोधनावरही भर देण्यात आला आहे आणि हे धोरण आधुनिक काळातल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना पुढे नेणारं आहे असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सांगितलं. मुंबईत एका प्रदर्शनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. मुलांच्या शिक्षणात आणि विकासात कला आणि सर्जनशील विषयांची भूमिका महत्वाची असते असंही ते म्हणाले. राज्य सरकारनं नेमलेल्या त्रिभाषा धोरण समितीनं या धोरणासंदर्भात सर्व स्तरावरील लोकांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी प्रश्नावली आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. या पर्यायांद्वारे सर्व सुजाण नागरिकांनी आपला अभिप्राय अवश्य कळवावा असं आवाहन समितीचे अध्यक्ष डॉ नरेंद्र जाधव यांनी केलं आहे. त्रिभाषा समिती .mahaIT.org असं हे संकेतस्थळ आहे. मराठी इंग्रजी आणि हिंदी माध्यमं तसंच ही तिन्ही माध्यमं वगळता इतर माध्यमाच्या शाळांसाठी अशा या चार प्रश्नावली आहेत. यापैकी एका प्रश्नावलीचा पर्याय नागरिकांनी निवडायचा आहे. त्याची उत्तरं देण्यासाठी बहुविध पर्याय दिले आहेत. त्यापैकी योग्य पर्यायाची निवड करून ते सादर करायचे आहेत. तसंच मतावलीमध्ये विविध संस्था संघटना शिक्षक मुख्याध्यापक प्राचार्य यांचे अभिप्राय जाणून घेण्यासाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं देऊन ती भरायची आहेत. नवी दिल्लीत आयोजित 44वा भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात काल महाराष्ट्र दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. राज्याच्या मातीतील कलांचं मनोहारी दर्शन सांस्कृतिक कार्यक्रमातून यावेळी उपस्थितांना घडवण्यात आलं. पुण्याच्या नवले पूल परिसरात अपघात थांबवण्यासाठी तातडीनं करायच्या उपाययोजनांची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर सोपवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल विविध यंत्रणांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या महामार्गावर आता स्पीड गनची संख्या वाढवून 6 करावी. वाहनांची वेगमर्यादा प्रति तास 60 ऐवजी 30 किलोमीटर अशी करावी. प्रादेशिक परिवहन विभागामार्फत खेड शिवापूर पथकर नाक्यावर जड आणि अवजड वाहनातील अतिभार ब्रेक तसंच इतर तांत्रिक बाबींची तपासणी करावी. या वाहनांच्या चालकांनी नियमांचं उल्लंघन केल्यास पुढील नाक्यावर त्यांना दंड करण्यात येईल. रस्त्यावर रिफ्लेक्टर्सच्या संख्येत वाढ करावी. रस्त्यावरील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी जागा निश्चित करून अधिकृत बस थांबे करावेत इत्यादी निर्देश या बैठकीत देण्यात आले. भारत दक्षिण आफ्रिका दरम्यान कोलकाताच्या इडन गार्डन इथं सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातील खेळ सुरू झाला. दक्षिण आफ्रिकेनं आपला दुसरा डाव कालच्या 7-93 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 153 धावांवर सर्वबाद झाला आहे. भारताला या कसोटीत आता विजयासाठी 124 धावांची आवश्यकता आहे. ग्रेटर नोएडा इथं आयोजित जागतिक मुष्टीयुद्ध चषक अंतिम स्पर्धेला आज प्रारंभ होत आहे. ही स्पर्धा जागतिक मुष्टीयुद्ध चषक मालिकेचा एक भाग आहे. ब्राझील पोलंड आणि कझाकिस्तान इथल्या स्पर्धांनंतर ही स्पर्धा खेळली जात आहे. 18 देशातील 130 मुष्टीयोद्धे स्पर्धक विविध 20 गटात आपलं कौशल्य पणाला लावतील. भारताचे खेळाडू सर्व गटात पदक मिळवण्यासाठी सज्ज झाले आहेत. गोव्याच्या पणजी इथं आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी 2025 येत्या 20-28 नोव्हेंबर दरम्यान आयोजन करण्यात आलं आहे. यासंदर्भात आयोजित वार्ताहर परिषदेत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबत काल माहिती दिली. सर्जनशीलता आणि तंत्रज्ञानाचा संयोग ही यंदाच्या इफ्फीची संकल्पना असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या महोत्सवात 80 देशातले चित्रपट निर्माते भेट देणार असून देशविदेशातले विविध चित्रपट दाखवले जाणार आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीतल्या योगदानाबद्दल गुरुदत्त राज खोसला भानुमती भुवन ऋत्विक तसंच रजनीकांत आणि बालकृष्ण यांचा या महोत्सवात गौरव करण्यात येणार असल्याचं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी यावेळी सांगितलं. हवामान. राज्यात आज सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता. नमस्कार.